ते नाही नाडायचं, त्याच्या जीवावर उडायचं.
Run, run.